जय शिव शंकर म्हणा निरंतर नमुया भोलेनाथाय देवांचा तो देव महेश्वर जीवन कर सुखदाय स्मरूया ओम नमो नमः शिवाय
जय शिव शंकर म्हणा निरंतर नमुया भोलेनाथाय देवांचा तो देव महेश्वर जीवन कर सुखदाय स्मरूया ओम नमो नमः शिवा
बारा ज्योतिर्लिंग रूपाची कथा करावी ग्राह्य पहिले ज्योतिर्लिंग रूपी शिव सोरटी सोमनाथाय स्मरूया ओम नमो नमः शिवाय दक्ष राजाचा सत्तावीस कन्या नांदाया सासरी जाय पती चंद्रास रोहिणी आवडे बाकी रुसुनी पहाय स्मरूया ओम नमो नमः शिवाय प्रिय मुलींच्या व्यथाय कुणी दक्ष क्रोधीला जाय दे समज कर प्रेम समान चंद्रानीट वागाय स्मरूया ओम नमो नमः लाख सांगुनी ऐके ना चंद्र दक्ष क्रोधुनी जाय चंद्राक्षय रोग शाप तो देई तेज लागे उतराय स्मरूया ओम नमो नमः शिवाय सृष्टि रक्षणा देव विनवती ब्रह्मा सांगा उपाय सागरा काठी सारे मिळूनी विनवी महादेवाय स्मरूया ओम नमो नमः शिवाय शिवलिंगातून प्रगटले शंकर चंद्रा मुक्त करा सोमाला शिव मुक्त करूनी झाले सोमनाथाय स्मरूया ओम नमो नमः शिवाय जय शिव शंकर म्हणा निरंतर नमुया भोलेनाथाय देवांचा तो देव कर सुखदाय स्मरूया ओम नमो नमः शिवाय
जय शिव शंकर म्हणा निरंतर नमुया भोलेनाथाय देवांचा तो देव महेश्वर जीवन कर सुखदाय स्मरूया ओम नमो नमः शिवाय
जाई जोई फुल भाय तारा शिव धुन
किसरलिंग महाकालेश्वर भक्ताना वरदाय दुष्ट दुर्जना ठार करे शिव ये भक्त ताराय स्मरूया ओम नमो नमः शिवाय शिव पूजेची ओढ लागली श्रीकर बाल्य भक्ताय डोळे मिटुनी ध्यान लावुनी शिव शिव लागे जपाय स्मरूया ओम नमो नमः शिवाय आई मुलाची पूजा मोडते जाई विघ्न कराय शिव मंदिर निर्माण होवुनी लिंग निर्मिते जाय स्मरूया ओम नमो नमः शिवाय साक्षात हनुमंत तिथे येऊनी शिवलिंग महती गाय श्रीकर वंशात पुढे जन्मणार सांगे कृष्ण कान्हाय स्मरूया ओम नमो नमः शिवाय महाकाय हनुमान मुखी हो ऐकुन लिंग कथाय म्हणून म्हणती या लिंगाला शंभुलिंग महाकाय स्मरूया ओम नमो नमः शिवाय काळाचा हा महाकालेश्वर आला भक्त रक्षाय दूषण दैत्या ठार करूनी देई भक्ता न्याय स्मरूया ओम नमो नमः शिवाय जय शिव शंकर म्हणा निरंतर नमुया भोलेनाथाय। देवांचा तो देव महेश्वर जीवन कर सुखदाय स्मरूया। ओम नमो नमः शिवाय।
जय शिव शंकर म्हणा निरंतर नमुया भोलेनाथाय। देवांचा तो देव महेश्वर जीवन कर सुखदाय स्मरूया। ओम नमो नमः शिवाय।
वैजनाथ हे लिंग पाचवे मंगल करुणादाय। भक्त जनाला सौख्य देऊनी टाळते दुःख अपाय स्मरूया। ओम नमो नमः शिवाय। घोर तपस्या रावण करुणी विनवी शंभुदेवाय। प्रसन्न होऊन शंकर म्हणती कोणतावर हवाय स्मरूया। ओम नमो नमः शिवाय। शक्तिवर दे मला शंकरा सललंकेत वसाय। रावण हाती शिवलिंग देई लंके मध्ये स्थापाय स्मरूया ओम नमो नमः शिवाय। शिवलिंग ने पण ध्यान राहू दे नको ते खाली टेकाय जिथे टेकेल शिवलिंग भूवर तिथेच राहून जाय स्मरूया ओम नमो नमः शिवाय। कावड बनवून शिवलिंगाची रावण चालत रहा विधिक्रियेला जाता कावड गवळ्या देई धराय स्मरूया ओम नमो नमः शिवाय। शिवलिंग ओझे गवळ्या सोसेना कावड सोडून जाय तिथेच झाले स्थान हे सुंदर परळी वैजनाथाय स्मरूया ओम नमो नमः शिवाय। जय शिव शंकर म्हणा निरंतर नमुया भोलेनाथाय देवांचा तो देव महेश्वर जीवन करे सुखदाय स्मरूया ओम नमो नमः शिवाय।
शिव शंकर म्हणा निरंतर नमुया भोलेनाथाय देवाचा तो देव महेश्वर जीवन करे सुखदा स्मरूया ओम नमो नमः शिवाय।
भीम शंकर ज्योतिर्लिंग
पाहुन ऐशी पार्वती आली भेटाय स्मरूया, ओम नमो नमः शिवाय। दारुका नावाचे वन मिळाले, दैत्याना हो रहाय। दारुका दारुका दैच हर्षले, लागले गर्व कराय स्मरूया, ओम नमो नमः शिवाय। दारुका दारुक ब्राह्मण लोका, लागले रोज पिडाय। म्हणे साऱ्यांनी आम्हा पुजावे, पूजून का देवाय स्मरूया, ओम नमो नमः शिवाय। शिव पूजे समोडुनी भक्ता, लागले बंदी कराय। त्या भक्तांचा वध करीते, नमेजो महादेवाय स्मरूया, ओम नमो नमः शिवाय। भक्त रक्षणा तिथे प्रगटले, शंभू भोलेनाथाय। दैत्य दानवा ठार करून ते, झाले नागेश्वराय स्मरूया, ओम नमो नमः शिवाय। जय शिव शंकर म्हणा निरंतर, नमूया भोलेनाथाय। देवांचा तो देव महेश्वर, जीवन करे सुखदाय स्मरूया, ओम नमो नमः शिवाय।
जय शिव शंकर म्हणा निरंतर, नमूया भोलेनाथाय। देवांचा तो देव महेश्वर, जीवन करे सुखदाय स्मरूया, ओम नमो नमः शिवाय।
नव्य ज्योतिर्लिंग शंभुचे, काशी विश्वेश्वराय। गंगा नदीच्या तीरी हे बसले, तीर्थ पुण्यदाय स्मरूया, ओम नमः। दस राजा रहाय, नगरी सुंदर पाहुन शंकर, पाहे तिथे बिसाय स्मरूया, ओम नमो नमः शिवाय। निकुंभ सेवक सांगे शंकर, नगरी खाली कराय। दिवोदास होऊन बेघर, लागला तप कराय। ब्रह्मदेवास करून प्रसन्न, सांगे दुःख व्यथाय स्मरूया, ओम नमो नमः शिवाय। ब्रह्म प्रसन्न करा।
तो देव महेश्वर जीवन करे सुखदाय स्मरूया ओम नमो नमः शिवा।
दहावे ज्योतिर्लिंग शंभु से श्री त्र्यंबकेश्वराय गोदावरी चा तटी है वसले लिंग महादेवाय स्मरूया ओम नमो नमः शिवाय। शिव महिमा हो मलाच कळती गर्व ब्रह्म देवाय मला का कळली नाही महिमा म्हणे विष्णु ब्रह्माय स्मरूया ओम नमो नमः शिवा। ब्रह्मा विष्णु तथाला कलह निघाले महिमा शोधा विष्णु शोधे शिव पद कमल मस्तक शोधे ब्रह्माय स्मरूया ओम नमो नमः। निळाले मस्तक म्हणून निर्मिले केवळा फुल गोधना खरच मिळाले का शिव मस्तक देवता आले बघाय स्मरूया ओम नमो नमः शिवा। ब्रह्माचे खोटे जाणून शंकर शाप हो देती ब्रह्मा पूजा तुझी ना होणार जगती वर्ज फूल गोधनाय स्मरूया ओम नमो नमः शिवा। ब्रह्म ही देतो शाप शंकरा शिव त्र्यंबक झाला त्रिनेत्र लिंग स्थापिता ब्रह्म झाले श्री त्र्यंबकेश्वराय स्मरूया ओम नमो नमः शिवा। जय शिव शंकर म्हणा निरंतर नमुया भोलेनाथा देवांचा तो देव महेश्वर जीवन करे सुखदाय स्मरूया ओम नमो नमः शिवाय।
जय शिव शंकर म्हणा निरंतर नमुया भोलेनाथ देवांचा तो देव महेश्वर जीवन करे सुखदाय स्मरूया ओम नमो नमः शिवाय।
प्रसन्न झाले वातावरण हो शिव साक्षात आलाय स्वरूया, ओम नमो नमः शिवाय। नर नारायण धन्य ते झाले पाहता शंभुनाथा, हात जोडून देवाते म्हणते यावे
वेरुळगावी लिंग बारावे श्री शिव कृष्णेश्वरा, कृष्ण नावाचा भक्तिनिसाठी शंभुआले वसाय स्मरूया, ओम नमो नमः शिवाय। सुधर्मा सुदेहा चिंता करे हो नाही दीपक वंशा, सुदेहा करता हट्ट सुधर्मा करतो पत्नी घृष्णाय स्मरूया, ओम नमो नमः शिवाय। सुदेहा घृष्णा धाल्या सवती एकाच घरी नांदा, शिवभक्त घृष्णा झाली माता सुदेहानी पुत्री कराय स्मरूया, ओम नमो नमः शिवाय। घृष्णा पुत्राचा होता विवाह सुन आली नांदा, सुदेहा सावत्र आईस घरचा आनंद पाहवे ना काय स्मरूया, ओम नमो नमः शिवाय। सावत्र पुत्रा मारून सुदेहा तळ्यात फेकुनी जा, पुत्राचा मृत्यू कळूनही कृष्णा पूजा करीतच रहाय स्मरूया, ओम नमो नमः शिवाय। शंकर करती पुत्रा जीवंत दुःखन हर्ष कृष्णा, अढळ विश्वास पाहून कृष्णेचा शिव कृष्णेश धाराय स्मरूया, ओम नमो नमः। जय शिव शंकर म्हणा निरंतर नमुया भोलेनाथा, देवांचा तो देव महेश्वर जीवन कर सुखदाय स्मरूया, ओम नमो